नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक विभागावरवी राजश्री कामत तुमका राष्ट्रीय खबरो दिता। ह्यो आसात काय मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 13 ऑक्टोबराक नवी दिल्लीत जावपी 9व्या G20 संसदीय स्पीकर समीट P20 उक्तावण करतले। 9 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर मेरेन नवी दिल्लीत जावपी न्याय आनी लवचीक शेतकी अन्न प्रणाली विशींच्या आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उक्तावण करतली। भारतातल्या बशींच्या दर्जात आनीक सुधारणा करपाची वाट मेकळी करपाक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हांणी बस बांदावळी खातीर मानकांक मान्यताय दिल्या। काल नवी दिल्लीत डाव्या विचारसरणीचेर जाल्ल्या बसकेचे गृहमंत्री अमित शाह हांणी आढावो बसका घेतली। आनी खेळात हांगझू आशय खेळ सर्तीत भारतान वट्ट इतिहासिक 95 पदकांची कमाई केल्या। आता पुराय खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 13 ऑक्टोबराक नवी दिल्लीत जावपी 9व्या G20 संसदीय स्पीकर समीट P20 उक्तावण करतले। 2 दिसांचो P20 शिखर परिषद द्वारका हांगाच्या यशोभूमीच्या नव्यान बांदिल्ल्या भारत आंतरराष्ट्रीय अधिवेशन आनी एक्स्पो केंद्रात जातली। G20 भितर संसद 20 P20 व G20 देशांच्या संसदीय अध्यक्षांच्या फुडारपणाखाला आशिल्लो एक प्रतिबद्धता गट आसा आनी ताचो हेत संसारीक शासनात संसदीय आयाम हाडपाचो आसा। अंदू P20 मुखेल विशय म्हळ्यार पार्लमेंट फॉर वन अर्थ वन फॅमिली आनी वन फ्युचर। नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांक हे शिखर सभेविशी माहिती दितना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी सांगले की ह्या जागतीक कार्यावळीत 25 सभापती 10 उपसभापती हांच्यासयत हेर 50 संसद वांगडी वांटो घेतले। भारतात पयलेच खेपे G20 सर्तीत पॅन आफ्रिकन संसदेचे अध्यक्ष वांटो घेतले अशें तांणी सांगले। ह्या शिखर सभेखातीर 4 अधिवेशनांची येवजण आसा अशी माहिती बिर्ला हांणी दिली। 9 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर मेरेन नवी दिल्लीत जावपी न्याय आनी लवचीक शेती अन्न प्रणाली विशींच्या आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उक्तावण करतली। इंडियन काउंसील ऑफ एग्रीकल्चरल रिसर्च म्हळ्यार ICER आनी आंतरराष्ट्रीय संशोधन सल्लागार गट म्हळ्यार CGIAR ह्या 4 दिसांच्या परिषदेचे आयोजन करता, जाचो वथाळो फ्रॉम रिसर्च टू इम्पॅक्ट टुवर्ड्स जस्ट अँड रिझिलियंट एग्री फूड सिस्टम वो आसा। परिषदेविशी मिडियाक माहिती दितना ICERचे महासंचालक डॉ हिमांशु पाठक हांणी सांगले की हालींच जाल्ल्या G20 शिखर सभेच्या फाटभुंयेर ही परिषद आनी ताचो विशय म्हत्वाचो आसा, जातून बायलांच्या फुडारपणाखाला उदरगतीचे निर्विवादपणान मान्यताय दिल्या। परिषद अन्न प्रणालीच्या केंद्रस्थानी आशिल्ल्या लैंगिक आनी समाजीक असमानतेचेर लक्ष केंद्रीत करतली अशें CGIAR जेंडर इम्पॅक्टाचे संचालक डॉ निकोलिन डी हान हांणी म्हळां। परिषदेत मुखेल वक्ते कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर, भारताची G20 शेर्पा अमिताभ कांत आनी CGIARचे अंतरीम कार्यकारी वेवस्थापकीय संचालक प्राध्यापक एन्ड्रू कॅम्पबेल आसतले। ह्या परिषदेत सुमार 60 देशातले 600 प्रतिनिधी आसतले असो अदमास आसा। परिषदेत आंतरराष्ट्रीय प्रदर्शक आनी भारतीय बायलां उद्देजक आपले काम आनी नवकल्पना प्रदर्शित करतली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हांणी बसी सांगाडो बांदावळी खातीर मानकांक मान्यताय दिल्या, जे मूळ उपकरण उत्पादक OEM आनी बस बॉडी बिल्डर ह्या दोनूय कंपनीक एकसमान लागू आसतले। सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात गडकरी हांणी सांगले की ह्या पावलाक लागून भारतातल्या बशींच्या दर्जात आनीक सुधारणा करपाची वाट मेकळी जातली, जातून आकस्मिक परिस्थितीत प्रवाशांची सुरक्षितताय सुनिश्चित करपाचेर मुखेल लक्ष केंद्रीत करतले। बशी अपघातांचो आंकडो वाढत आशिल्ल्यान भारतात बस बॉडी बांदकामाचो दर्जो वाढोवपाची खर गरज आसा अशें तांणी सांगले। ह्या मानकां खातीर अधिसुचोवणीचो मसुदो रस्तो येरादारी आनी म्हामार्ग मंत्रालयान सुचोवण्यो मागपा खातीर प्रकाशीत केला अशें गडकरी हांणी सांगले। बशींतल्या सगळ्या लोकांची सुरक्षितताय सुनिश्चित करपा खातीर सगळे भागधारक ह्या उपक्रमाक आदार दितले अशी आस्त तांणी उक्तायल्या। फाटल्या कांय वर्सात डाव्या विचारसरणीचेर आळाबंद हाडपाक येस मेळ्ळा आनी हो लढो आतां निर्णायक टप्प्यार पावला अशें गृहमंत्री अमित शाह हांणी सांगलां। काल नवी दिल्लीत डाव्या विचारसरणीचेर जाल्ल्या बसकेचे अध्यक्ष म्हणून तांणी आढावो बसका घेतली। वामपंथी अतिवादग्रस्त राज्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आनी हेर संबंधित अधिकारी ह्या बसकेक हजर आशिल्ले। सरकाराच्या सहनशीलतेच्या धोरणाचो परिणाम म्हणून फाटल्या 4 दशकांत 2022 वर्सा सगळ्यांत उण्या प्रमाणात हिंसाचार आनी मरणाची नोंद जाल्या। 2005 ते 2014 ह्या कालावधीचे तुळनेत 2014 ते 2023 दरम्यान डाव्या विचारसरणीशी संबंधित हिंसाचारात 52% अधिक घट जाल्या अशें गृहमंत्र्यांनी आपल्या उलोवपांत सांगलें। काल वेंचणूक आयोगान मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आनी तेलंगणा हांगा जावपी विधानसभा वेंचणुके खातीर नवी दिल्लीत सर्वसाधारण पुलीस आनी खर्च निरीक्षकां खातीर संक्षिप्त माहिती बसका घडोवन हाडली। बसकेत उलयतना मुखेल वेंचणूक आयुक्त राजीव कुमार हांणी आयोगाच्या निरीक्षकांक मुक्त, निष्पक्ष आनी प्रलोभनमुक्त वेंचणूक सुनिश्चित करपा खातीर संबंधित पद्दतीन काम करून एक समान वातावरण सुनिश्चित करपाचे निर्देश दिले। सुमार 1180 अधिकारी ह्या सत्राक हजर आशिल्ले। खाशेल्या तरतुदींच्या आधारान अपंगत्व आशिल्ल्या व्यक्तींक, ज्येष्ठ नागरिकांक आनी खासा असुरक्षित आदिवासी गटांक सुविधा दिवन मनीसपणाचेर आयोग चडांत चड लक्ष केंद्रीत करता अशें मुखेल निवडणूक राजीव कुमार हांणी सांगले। वेंचणूक निपक्षपातीपणानूच न्हय तर निष्पक्ष जावची अशें वेंचणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे हांणी म्हळें। सोशल मिडियाचेर नदर दवरून सुधारणा करपाची सुचोवणी तांणी निरीक्षकांक दिल्या। वेचणूक आयुक्त अरुण गोयल हांणी निरीक्षकांक आपले काम वेवस्थीत आनी कायद्याचे राज्याची खात्री करपाक सांगले. निरीक्षक हे ईसीआयचे दोळे कान आशिल्ल्यान कागाळींचेर बेगोबेग कारवाय करची अशें तांणी म्हणले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. सिक्कीमाचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग हांणी सांगला की हुंवार बचाव कार्य नेटान सुरू आसा आनी विस्थापीत कुटुंबांक बेगिनात बेगीन सामान्य स्थितीत हाडचे हे खातीर मदत पंगड सगळे यत्न करतात. मुख्यमंत्र्यांनी काल आपत्ती बाधित वाठाराकूय भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी मरण आयल्ल्या कुटुंबांक 4,00,000 रुपयांची मदत जाहीर केली. मजगती सिक्कीमात अचानक आयल्ल्या हुंवाराक लागून जाल्ल्या लुकसाणाचे मूल्यांकन करपा खातीर केंद्रान आंतर मंत्रालयान केंद्रीय पंगड स्थापन केला. हो पंगड रोखडोच राज्यातल्या बाधित वाठारांक भेट दितलो आनी तांच्या मूल्यांकनाचेर आधारीत सिक्कीमाक आनीक अतिरिक्त केंद्रीय मजत करपाक मान्यताय दितले अशें केंद्रीय गृह मंत्रालयान सांगला. तशेंच हुंवारग्रस्त सिक्कीमाक सुमार 45 कोटी रुपयांची आपत्ती मजत जारी करपाक केंद्रान मान्यताय दिल्या. ह्या विनाशकारी हुंवारात 26 जणांक मरण आयले. राज्य आपत्ती वेवस्थापन खात्यान सांगला की लष्करी जवानासयत 142 लोक बेपत्ता आसात. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हांच्या फुडारपणाखाला चलन धोरण समितीन पॉलिसी रेपो दर 6.5% कायम दवरपाचो एकमतान निर्णय घेतला. रेपो दर यथास्थिती दवरपाचो निर्णय एमपीसीन सलग 4थे खेपे घेतला. रेपो रेट म्हणल्यार रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांक पैसे दिता ताचे वेळो व्याजदर. बुधवारा सुरू जाल्ल्या आरबीआयच्या 3 दिसांच्या एमपीसी बसकेत हो निर्णय घेतला. इराणाच्या मानवाधिकार कार्यकर्त्यो नर्गेस मोहम्मदी हांकां बायलांचेर अत्याचारा विरुद्धच्या लढ्या खातीर 2023चो नोबेल शांतता पुरस्कार जाहीर जाला. शांततायेचो नोबेल पुरस्कार मेळोवपी ती 19वी बायल, पूण ती सध्या बंदखणीतूच आसा. इराणातल्या मुखेल मानवाधिकार कार्यकर्त्यापैकी ती एक. मोहम्मदी हांकां 13 फावटी अटक केल्या, 5 फावटी दोशी थारयल्या. वेगवेगळ्या खटल्यान तिका वट्ट 31 वर्सांची बंदखणीची ख्यास्त फरमायल्या आनी 154 फावटी फटके मारपाची ख्यास्त दिल्या. केंद्रीय माहिती आनी प्रसारण खेळ आनी तरणाटी वेव्हार मंत्री अनुराग सिंग ठाकूर हांणी तरणाट्यांक अमृत कालाचे परिवर्तन घडोवपाचे आवाहन केलां. काल भोपाळातल्या खासगी विद्यापीठाच्या कार्यावळीत विद्यार्थ्यांकडेन संवाद साधताना देशाची प्रगती आनी उदरगत चड उंचायेर भरपाची सगळ्यांत व्हडली जापसालदारकी तरणाट्यांच्या खांद्यार आसा अशें ठाकूर हांणी सांगले. ठाकूर हांणी आपल्या उलोवपांत आतां मेरेनच्या देशाच्या उदरगत प्रवासाचेर आनी केंद्र सरकारान केल्ल्या कामगिरीचेर उजवाड घालो. चीनात जाल्ल्या हांगझोऊ आशियाई खेळा सर्तीत भारतान वट्ट इतिहासीक 95 पदकांची कमाय केली. तातूंत 22 भांगरां, 34 रुपयां आनी 39 कांश्या पदकांचो आसपाव आसा. सध्या 13व्या दिसा उपरांत पदकांच्या आडकडेवारीत भारत 4थ्या क्रमांकाचेर आसा. आशियाई खेळा सर्तीत देशाची आतापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टाच्या मळेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी 19व्या आशियाई खेळा सर्तीतल्या उल्लेखनीय कामगिरी खातीर खेळगड्यांक परबी दिली आनी फुडल्या यत्ना खातीर शुभेच्छा दिल्यात. क्रिकेटात आयज धर्मशाळांतल्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमाचेर बांगलादेश आनी अफगाणिस्तान दादल्यांच्या 1 दिसाच्या विश्वचषकात खेळटलो. काल हैदराबादात जाल्ल्या विश्वचषकाच्या सुरवातेच्या मॅचीत पाकिस्तानान नेदरलँड्साक 81 धांवड्यांनी हारयले. पाकिस्तानान दिल्ल्या 287 धांवड्याच्या लक्ष्याचो फाटलाग करताना नेदरलँड्साचो दाव 41 षटकारी 205 धांवड्यो करून सोपलो. काल मुंबयच्या उपनगरातल्या गोरेगावातल्या 7 माळेच्या निवासी इमारतीत भीषण उजो लागल्या उपरांत 2 अल्पवयीन भुरग्यांसयत 7 जणांक मरण आयले. मुंबयच्या गोरेगावात जाल्ल्या उज्याच्या दुर्घटनेत जिवीतहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दुःख उक्तायलां. दरेका मरणान आयिल्ल्या मनशाच्या लागींच्या नात्यांतल्या लोकांक प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतल्यान 2,00,000 रुपया एक्स ग्रेशिया दितले तर जखमींक 50,000 रुपया दितले अशें तांणी सोशल मिडिया पोस्टांत जाहीर केलां. वायव्य भारतातल्या उरिल्ल्या भागांतल्यान मध्य भारताचो चड भाग, गुजराताच्या उरिल्ल्या भागांतल्यान आनी महाराष्ट्राच्या कांय वाठारांतल्यान नैऋत्य मोसमी पावस आनिकूय फाटीं सरला. फुडल्या 24 वरांत ईशान्य भारतांत चड ते खूब व्हड प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय आसा अशें भारतीय हवामान खात्यान सांगलां. जम्मू काश्मीर, लद्दाख, गिलगीत, बालिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आनी कोकण ह्या कांय वाठारांनी नैऋत्य पावस फाटीं सरला. फुडल्या 2 ते 3 दिसांच्या कालावधीत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा आनी महाराष्ट्र तशेंच मध्य अरबी दर्याच्या आनी कांय वाठारांनी उरिल्ल्या वाठारांतल्यान नैऋत्य पावसाळी आनीक फाटीं घेवपाची परिस्थिती अनुकूल आसा अशें हवामान खात्यान सांगलां. सकाळी 11:30 मेरेन आसाम आनी मेघालय आनी नागालँड, मणिपूर, मिझोराम आनी त्रिपुराच्या वायव्य वाठारांनी थोड्या उदका व्हाळांचेर आनी शेजारच्या मध्यम प्रमाणांत हुंवार येवपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान कळीत केलां. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 13 ऑक्टोबराक नवी दिल्लीत जावपी 9व्या G20 संसदीय स्पीकर समीट P20 उक्तावण करतले. 9 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर मेरेन नवी दिल्लीत जावपी न्याय आनी लवचीक शेती अन्न प्रणाली विशींच्या आंतरराष्ट्रीय संशोधन परिशदेचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उक्तावण करतली. काल नवी दिल्लीत डाव्या विचारसरणीचे जाल्ल्या बसकेचे गृहमंत्री अमित शहा हांणी आढावो बसका घेतली तर हांगझोऊ आशियाई खेळा सर्तीत भारतान वट्ट इतिहासीक 95 पदकांची कमाय केल्या. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.